हॅलो, भूषण सारडा बोलतात का? अमित गुजराती बोलतोय सर, मी परांजपे स्कीम आर्यवर्तमधून.
हा
सर, आपण एन्क्वायरी केली होती फ्लॅट संदर्भात आणि पुन्हा युनिट साठी येणार होतात 2 दिवसामध्ये, म्हणून मी तुम्हाला फॉलोअप कॉल केलेला आहे.
कोविड डिटेल झाले आमच्या बिल्डिंगमध्ये.
ओके ओके ओके. ओके सर, ओके, नो प्रॉब्लेम सर, ठीक आहे सर.